आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन। भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना। आणि ICC अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानसोबत लढत। अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 119वा भाग होता। नवनवं तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातले लोक कोणापेक्षाही मागे नसल्याचं ते म्हणाले। गेल्याच महिन्यात इस्रोचं 100वं रॉकेट प्रक्षेपित झाल्याचंही त्यांनी सांगितलं।
पिछले महिने देश इसरो के 100वें रॉकेट की लॉन्चिंग के साक्षी बने हैं। ये केवल एक नंबर नहीं है, बल्कि इससे स्पेस साइंस में नीत नई ऊंचाइयों को छूने के हमारे संकल्प का भी पता चलता है।
इस्रोच्या यशाचा परिघ खूपच मोठा असल्याचं म्हणत इस्रोच्या स्थापनेपासून आतापर्यंत गाठलेल्या यशाचा आढावा त्यांनी घेतला। आता आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या पथकांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याची बाब त्यांनी नमूद केली। देशाच्या युवावर्ग अंतराळ क्षेत्राकडे वळू लागला आहे, त्यामुळेच गेल्या काही वर्षात या क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप आणि खासगी क्षेत्रातल्या अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं। अंतराळ क्षेत्राप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही भारत वेगानं ओळख प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले। या क्षेत्राशी संदर्भात पॅरिस इथं झालेल्या परिषदेत भारताच्या प्रगतीचं जगानं कौतुक केल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला। येत्या काही दिवसात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार असल्याचं स्मरण करून देताना त्यांनी आपल्या मुलांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं असल्याचं सांगितलं। यादृष्टीनं त्यांनी वैज्ञानिक म्हणून एक दिवस ही कल्पना मांडली। नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ एक वैज्ञानिक म्हणून जगून पाहावं, संशोधन प्रयोगशाळा तारांगणं किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। पुढच्या महिन्यात 8 मार्च रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे आपल्या महिला शक्तीला वंदन करण्याची विशेष संधी असल्याचं ते म्हणाले। यंदाच्या महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी एका दिवसासाठी आपण आपली समाज माध्यम खाती देशातल्या काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहोत। या खात्यांवर त्या त्यांचं काम त्यांच्यासमोरची आव्हानं आणि अनुभव देशवासियांसोबत सामायिक करतील असं ते म्हणाले। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी नमो ॲपवर तयार केलेल्या मंचाच्या माध्यमातून सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। आजच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या यशवंतांचं अभिनंदन केलं। यावेळी त्यांनी इतर पदक विजेत्यांसह महाराष्ट्रातल्या किरण म्हात्रे तेजस शिरसे या खेळाडूचा उल्लेख केला। एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल असं प्रधानमंत्री म्हणाले। ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून आपण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नातून याचा सामना करायला हवा असं त्यांनी सांगितलं। लठ्ठपणाचा सामना करणं ही वैयक्तिक निवड नाही तर कुटुंबांप्रती आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले। याच अनुषंगानं आपल्या आहारातल्या खाद्यतेलाचा वापर 10% कमी करायचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं। यासोबतच या समस्येचं गांभीर्य आणि त्यावर मात करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा क्रीडापटू निखत झरीन तसंच डॉक्टर देवी शेट्टी यांचं मार्गदर्शनपर संदेशही त्यांनी श्रोत्यांना ऐकवले। देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतीमधलं त्याचं स्थान याबद्दलची माहिती त्यांनी आजच्या मन की बातमध्ये दिली। महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा असल्याचा उल्लेख त्यांनी केला। या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं। यामुळे देशात वाघ बिबटे आशियाई सिंह गेंडे आणि बारासिंघा अशा प्राण्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागल्याचं त्यांनी सांगितलं। देशात इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला। याच पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या परीक्षा पे चर्चा हा उपक्रम यंदा वेगळेपणानं आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं। त्याला सकारात्मक अभिप्राय मिळत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला। परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना आनंदी आणि तणावमुक्त राहावं असा सल्ला प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून पुढचे 3 दिवस मध्य प्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते आज दुपारी मध्य प्रदेशाच्या छत्रपूर जिल्ह्यात बागेश्वरधाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केली जाणार आहे. या कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक यंत्र आणि निष्णात डॉक्टरांकडून वंचित वर्गातल्या कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रधानमंत्री भोपाळ इथं 2 दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचंही उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार आहे. या संदर्भात ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स आणि भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. 13 जानेवारी 2022 या संदर्भातल्या बैठका सुरू झाल्या होत्या. डिसेंबर 2023 या बैठकांचे 13 टप्पे पूर्ण झाल्यानंतर मे 2024 ब्रिटनच्या निवडणुकांमुळे 14वा टप्पा प्रलंबित होता. या टप्प्यातली बैठक उद्यापासून सुरू होईल. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं हा या कराराचा उद्देश आहे. भारताचं माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि आरोग्य सेवांमधल्या कुशल व्यावसायिकांना ब्रिटनच्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळावं, तसंच ब्रिटनहून येणारा मद्यपुरवठा, मांस आणि चॉकलेट आणि मिठाईवरच्या आयात शुल्कात कपात अशा मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. भारत फ्रान्स संरक्षण सहकार्य बळकट करायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. लष्कर प्रमुख उद्या पॅरिसमधल्या लेस इन्व्हॅलिडिट्स इथं फ्रान्सचे लष्कर प्रमुख जनरल पियरे यांच्याशी चर्चा करतील असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय. दोन्ही राष्ट्रांमधले लष्करी संबंध अधिक मजबूत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचं 4 सदस्यांचं शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे. राज्य शासनानं मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. चंदीगड इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल चर्चा केली. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या असं केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं. चर्चेची पुढची फेरी 19 मार्चला होणार आहे. समाजसेवक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेसाठी केलेल्या कामांमुळे समाजात सकारात्मक बदल झाला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तानसोबत सामना होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 2:30 सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर 6 गडी राखून विजय मिळवला होता, तर पाकिस्तानला कराची इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आजचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य सामन्यातलं स्थान निश्चित होऊ शकेल. भुवनेश्वरमधल्या कलिंगा स्टेडियम इथं काल रात्री झालेल्या हॉकी FHI प्रो लीगमधल्या सामन्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला. पुरुष संघानं आयर्लंडचा 4-0 असा पराभव केला, तर महिला संघानं आधीच्या सामन्यातल्या पराभवाची परतफेड करत जर्मनीवर 1-0 विजय मिळवला. भारताच्या पुरुष हॉकी संघाचा सामना उद्या 7:30 इंग्लंडविरोधात होईल, तर महिला संघाचा सामना नेदरलँडविरोधात होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारतातल्या महिला शांती सैनिकांनी सकारात्मक परिणाम दाखवून दिल्याचं संयुक्त राष्ट्रांचे उपसचिव जीन पेरे लेक्रोइक्स यांनी म्हटलंय. शांतता मोहिमेत महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे सामुदायिक संबंध अधिक मजबूत व्हायला मदत होते, या मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होते आणि चिरस्थायी शांततेत त्याचं योगदान असतं असं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे. जर्मनीत आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांचं सरकार कोसळल्यानं ही निवडणूक होत आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासकडून पोलिसांच्या या पुढच्या गटाच्या सुटकेची पुष्टी होईपर्यंत आणि यासाठी कोणतीही अपमानास्पद वागणूक न देता ही सुटका केली तरच 620 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका इस्रायल करेल असं इस्रायलनं म्हटलंय. काल हमासनं 6 इस्रायली पोलिसांची सार्वजनिक हस्तांतरण केल्यानंतर इस्रायलनं हा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना. आणि ICC अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानसोबत लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.